पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बरोबर 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 मे 2022 रोजी पंजाबमधल्या व्ही आय पी कल्चरविरोधात एल्गार पुकारत 424 व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पींची सुरक्षा एकतर काढून तरी घेतली किंवा कमी तरी केली. हे करताना आपल्याला जनतेच्या सगळ्यात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. कारण त्यानंतर अवघ्या 24 तासात म्हणजे रविवार 29 मेच्या संध्याकाळी प्रसिद्ध पंजाबी गायक, हिपहॉप स्टार आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला याचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला, हत्या करण्यात आली. तो अवघा 28 वर्षांचा होता. भारतासह कॅनडातही जबरदस्त फॅन फॉलोईंग असलेल्या सिद्धूच्या हत्येनं जगभर हळहळ व्यक्त होतीये. आपलं सगळं आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगलेल्या, प्रसंगी अनेक कॉन्ट्रॉवर्सीजमध्ये अडकलेल्या, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही खलिस्तानच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेल्या आणि पंजाबमध्ये पेटलेल्या गँगवॉरचा बळी ठरलेल्या सिद्धू मुसेवालाच्या उदयांताची गोष्ट जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेडेकर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितीच आहे या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असते एक नवीन हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी क्राईम केस आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन. तर गेल्या 2 एपिसोड्समध्ये डी कंपनी आणि पठाण गँगमध्ये 90च्या दशकात मुंबईत पेटलेलं गँगवॉर बघितल्यावर आपण आता थेट वर्तमानातल्या पंजाबमधलं गँगवॉर बघणार आहे. मी अगदी खरं सांगतो, प्रांजळपणे सांगतो, पंजाबी म्युझिकचा किंवा इन जनरल रॅपचा, पॉपचा आणि माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे 29 मेच्या संध्याकाळी इन्स्टावर जेव्हा सिद्धू मुसेवालाच्या मर्डरचं नोटिफिकेशन आलं, त्याचं ॲसॅसिनेशन झालं आहे या संदर्भात आय थिंक ब्रूट या न्यूज ॲपनी जेव्हा एक रील रिलीज केलं, तेव्हा तो कितीही फेमस असला, रॅपस्टार असला, तरी कोण सिद्धू मुसेवाला असा मला प्रश्न पडला. पण नेटवर थोडं सर्फ केल्यावर त्याच्या पर्सनॅलिटीचे जे काही कंगोरे कळले, त्याला रात्रीतून मिळालेलं स्टारडम, यूट्यूबवर त्याच्या सॉंग्सला मिळत असलेले हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ व्ह्यूज, त्याचं कॉन्ट्रोवर्सीजनं घेतलेलं सगळं आयुष्य, अवघ्या विशीत त्यानं लढवलेली विधानसभेची निवडणूक, हे सगळं इतकं इंटरेस्टिंग आहे की त्याचा असा भर रस्त्यात खून होणं हे खरंच खूप शॉकिंग ठरतं. त्यामुळंच या एपिसोडमध्ये आपण सिद्धू मुसेवालाची सक्सेस स्टोरी आधी जाणून घेऊया आणि मग त्याची मर्डरची मिस्ट्री उलगडण्याचा प्रयत्न करूया. तर 11 जून 1993 या दिवशी पंजाबमधल्या मानसा जिल्ह्यात मुसा या छोट्या गावात सिद्धूचा जन्म झाला. या दिवशी बलकोर सिंग सिद्धू आणि चरण कौर यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. शुभदीप सिंग सिद्धू असं त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं. सिद्धू या गावातच लहानाचा मोठा झाला, मुसा या गावात, आणि म्हणूनच तो जेव्हा पुढे कॅनडात जाऊन मोठा रॅपस्टार झाला, पॉपस्टार झाला, तेव्हा या आपल्या गावाची आठवण म्हणून त्यांना आपलं नाव सिद्धू मुसेवाला असं त्यांनी आपलं टोपण नाव घेतलं आणि त्याच नावानं तो फेमस झाला करिअरमध्ये पुढे. तर तो 5वीत असताना हिपहॉप म्युझिक पहिल्यांदा ऐकायला लागला आणि या म्युझिकनं त्याला अक्षरशः वेड लावलं. तो 6वीत होता तेव्हा तो 18व्या शतकातले शूर शीख लढवय्ये सरदार बाबा बंदा सिंग बहादूर यांची गाणी म्हणायला लागला. गाण्याची आवड असली तरी आपल्या आईबाबांनी आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी ज्या काही खस्ता खाल्ल्या आहेत ते खात आहेत, आपल्या शिक्षणासाठी ते काय जे काही मेहनत घेत आहेत हे तो सगळं बघत होता. त्यामुळं म्युझिकच्या नादी न लागता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करत त्यानं 2013 साली लुधियानामधल्या गुरु नानक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये ॲडमिशन मिळवली. तिथं त्याची ओळख, म्हणजे कॉलेजमध्ये त्याच्या जे कोण प्रोफेसर किंवा जे कोण सोबत अभ्यास करणारे शिकणारे क्लासमेट्स आहेत, म्हणजे जे काही कोर्स दिसतात, तर तिथं त्याची ओळख लाजरा बुजरा मुलगा अशीच होती. पण असं जरी असलं ना तरी स्टेजवर गेल्यावर, गाणं म्हणायला परफॉर्म करायला गेल्यावर त्याची एनर्जी काहीच्या काही असायची असं म्हणलं जातं. सेकंड इयरला असल्यापासूनच तो कॉलेजच्या इव्हेंट्समध्ये भाग घ्यायला लागला. याच वेळी तो गाणं शिकतही होता आणि गीतकार म्हणून गाण्याची रचनाही करत होता, गाण्याचे शब्दही लिहित होता. त्यानं लवकरच चंदीगडच्या म्युझिक इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली. तरीही तेव्हा तो घोस्ट रायटर म्हणून इतरांसाठी गाणी लिहून देत होता, पण म्युझिककडे तो फक्त पैसे कमावण्याचं साधन किंवा करिअर म्हणून बघत नव्हता, तर ती त्याची खरोखरची मनापासूनची पॅशन होती. त्यामुळं लवकरच त्यानं हे घोस्ट रायटिंग सोडून दिलं. नंतर 2016 इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर परत एकदा थोडं करिअरवर फोकस करावं, शिक्षणावर फोकस करावं म्हणून तो पुढच्या शिक्षणासाठी कॅनडाला गेला आणि इथं खऱ्या अर्थानं त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याचं पहिलं सॉन्ग जी वॅगन हे 2017 रिलीज झालं. या गाण्याला आज यूट्यूबवर 3 मिलियन व्ह्यूज असले ना तरी त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं ते सो हाय या त्याच्या दुसऱ्या गाण्यानं. सिद्धूनं हे गाणं कॅनेडियन म्युझिक डिरेक्टर बिग बर्ड याच्यासोबत केलं. 2017 रिलीज झालेलं हे सॉन्ग इन्स्टंट हिट ठरलं. स्वतः सिद्धू मुसेवालालाही ते इतकं हिट होईल याची अपेक्षा नव्हती. अवघ्या 3:53 या गँगस्टर रॅप प्रकारात मोडणाऱ्या सॉन्गला तब्बल 500 मिलियन यूट्यूब व्ह्यूज आहेत. या गाण्यासाठी मुसेवालाला ब्रिट एशिया TV अवॉर्ड 2017 बेस्ट लिरिसिस्ट अवॉर्डनंही गौरवण्यात आलं. या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यात तो करत असलेल्या हिंसेच्या आणि गँगस्टर कल्चरच्या समर्थनामुळं त्याच्यावर टीकाही झाली, पण सिद्धूनं आपल्या स्वभावानुसार कुठल्याही टीकेला भीक घातली नाही. उलट गँगस्टर रॅपचा हा एक प्रकार आहे रॅपमधला, तर गँगस्टर रॅप या प्रकाराचा म्युझिक प्रकाराचा तो भारतातला पोस्टर बॉय बनला. त्याचा पहिला अल्बम PBX1 भारतासह जगभरात जबरदस्त हिट झाला. टॉप इंडियन पॉप अल्बम म्हणून लवकरच तो ॲपलच्या आयट्यून्सवरही झळकला, पण कमालीची प्रसिद्धी आणि टोकाची टीका हा त्याच्या आयुष्याचा जणू भागच होऊन गेला होता. या अल्बममध्येही उच्चवर्णीयांच्या आणि हिंसेच्या समर्थनार्थ असलेल्या त्याच्या गीतरचनेवर परत एकदा टीकेची झोड उठवण्यात आली. त्याच्या काही गाण्यांच्या रचनांवर तर त्याला कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागलं. 2019 अकाली दलनं मुसेवालानं 17व्या शतकातल्या शीख पराक्रमी स्त्री माय भागोवर आपल्या गीतरचनेतून अपमान केल्याची तक्रार दाखल केली. शीख समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल या गाण्यावर त्वरित बंदी आणत गीतकार, गायक, संगीतकार आणि या म्युझिक कंपनीवरही कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. त्यानंतर 2020 मुसेवालानं पंजाब माय मदरलँड या नावानं एक गाणं रिलीज केलं, ज्यात त्यानं खलिस्तानी अतिरेकी जर्नेल सिंग भिंद्रनवाले याचं उघड उघड समर्थन केलं. याशिवाय खलिस्तानी समर्थक भरपूर सिंग बलबीर यानं 1980 केलेल्या भाषणाची व्हिज्युअल्सही या गाण्यात त्यांनी टाकली. भिंद्रनवाले हा तोच अतिरेकी आहे ज्याच्या विरोधात 1984 तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार करत अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लष्करी मोहीम राबवली होती. यातूनच आधी इंदिरा गांधींची आणि नंतर तेव्हाचे आर्मी चीफ जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करण्यात आली होती. खलिस्तानी चळवळ, त्याला पाकिस्तानचा असलेला छुपा पाठिंबा आणि त्यातून घडलेल्या सगळ्या घडामोडी हा पंजाबचा काळा इतिहास आहे. आपले जे नवीन लिसनर्स असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतो की जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीनं केलेला देशव्यापी तपास याच्यावर एक स्वतंत्र एपिसोड मी मराठी क्राईम कथामध्ये केलेला आहे. सुरुवातीच्या ह्याच्यात मला वाटतं तो दुसरा का तिसरा एपिसोड आहे, सो तोही तुम्ही नक्की ऐका. तर पण परत आपल्या केसकडे येऊया. तर सिद्धू मुसेवाला हा जेव्हा त्याचा खून झाला तेव्हा त्याच्या विरोधात ऑलरेडी 4 फाईल होत्या. यापैकी एका केसमध्ये त्याच्यामुळं 6 निलंबन झालं आहे, कारण त्यांच्या उपस्थितीत तो AK-47 चालवताना दिसतोय, गर्ल कल्चर प्रमोट करतोय अशी टीका त्याच्यावर कायमच करण्यात येत होती. या सगळ्या कॉन्ट्रॉवर्सीज कमी होत्या म्हणून की काय तो राजकारणातही गेला. मोठ्या थाटात त्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि डिसेंबर 2021 त्यानं पंजाबची विधानसभेची निवडणूकही लढवली. त्याचं होमटाऊन असलेल्या मानसा विधानसभा मतदारसंघातून त्यानं ही निवडणूक लढवली. सिंगर म्हणून तो जगभरात प्रसिद्ध असला तरी या निवडणुकीत त्याला सडकून पराभव झाला. आपच्या विजय सिंग यांनी त्याचा तब्बल 74,000 मतांनी पराभव केला. या ऐतिहासिक निवडणुकीत काँग्रेस अकाली दलचा दारुण असा प्रभाव झाला. आपनं लँडस्लाईड व्हिक्टरी मिळवत या निवडणुकीत 90 जागा जिंकल्या. पण मुसेवालानं ही हार फारच पर्सनली घेतली, मनावर घेतली आणि एप्रिल 2022 त्यांना स्केप गोट या नावानं एक गाणं रिलीज करत आपच्या मतदारांना थेट गद्दार ठरवलं. या गाण्यावर आपनं तेव्हा तीव्र आक्षेप घेतला. या खरं तर या 1-2 महिन्यातल्याच डेव्हलपमेंट्स आहेत या सगळ्या. सो आता नेमकं त्या दिवशी काय झालं हे आपण बघूया, जाणून घेऊया. 29 मेच्या संध्याकाळी जेव्हा मुसेवालाचा खून झाला भर रस्त्यात, तर 29 मेच्या संध्याकाळी मुसेवाला हा आपल्या काकूला भेटायला बर्नाला या गावाला चालला होता. गुरविंदर सिंग आणि गुरुप्रीत सिंग या आपल्या 2 मित्रांसोबत त्याला जायचं होतं. पण त्याच्या महिंद्रा थारमध्ये 5 जणांना बसायला जागा नव्हती, त्यामुळं त्यानं त्याच्या दोन्ही सिक्युरिटी गार्ड्सला, पोलीस जे त्याच्या सिक्युरिटीसाठी सोबत होते बॉडीगार्ड म्हणून, त्यांना सोबत घेऊन न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर कडी म्हणजे त्यानं आपली बुलेट प्रूफ गाडीही घेतली नाही. तर हिथं आपण जो इंट्रोमध्ये बघितला तो मुद्दा येतो की आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आदल्याच दिवशी 424 VIPs सिक्युरिटी एकतर कमी केली किंवा काढून घेतली. तर त्यात सिद्धू मुसेवालाही होता आणि मुसेवालाची सिक्युरिटी ही निम्म्यानं कमी करण्यात आली. म्हणजे आधी त्याला असलेल्या थ्रेट्स बघता त्याला 4 पोलिसांचं कव्हर होतं, सिक्युरिटी कव्हर होतं, जे 2 आणण्यात आलेलं. पण 29 मेच्या संध्याकाळी जेव्हा तो निघाला त्याच्या काकूकडे जायला, तेव्हा त्यांनी ती 2 सिक्युरिटी गार्ड्सही घेतले नाहीत सोबत, कारण 2 मित्रांना त्याला सोबत घेऊन जायचं आणि त्याच्या कारमध्ये जागा नाही आहे. हे सगळं जरी असलं तरी त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या जीवाला असलेल्या धोक्याची कल्पना होती. इथं माहितीसाठी सांगतो की मुसेवालाचे वडील हे आर्मीतनं रिटायर झालेले ते शेतकरी आहेत, त्याच्यामुळे त्यांना जीवाला असलेली भीती किंवा धोका याची पूर्ण जाणीव होती. त्यामुळं त्यांनी काय केलं की स्वतः मुसेवालांनी जरी सुरक्षा रक्षकांना सोबत घेतलेलं नसलं तरी ते त्यांनी त्यांना सोबत घेतलं आणि ते वेगळ्या गाडीतून त्याच्या गाडीला फॉलो करायला लागले मागून त्याच्या. पण वाटेत असताना रस्त्यात अचानक सिद्धूच्या गाडीला पुढून आणि मागून 2 गाड्यांनी ब्लॉक करण्यात आलं आणि एकाएकी त्याच्या गाडीवर गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला. आपण इमॅजिन करू शकतो ती सिच्युएशन कशी असेल. वडील सिक्युरिटी गार्डसोबत मागच्या गाडीत आहेत, पुढे त्यांना दिसतो आहे त्यांचा मुलगा महिंद्रा थारमध्ये त्याच्या 2 मित्रांसोबत आहे आणि अचानक ध्यानीमध्ये नसताना 2 गाड्या येऊन त्या थारला ब्लॉक करतायत आणि अंधाधुंद फायरिंग होत आहे. मुसेवालानं त्याचं पर्सनल पिस्तूल काढत 2-3 राऊंड्सही यावेळी फायर केल्या, पण किमान 8-10 मारेकरी होते, त्यामुळं आपला निभाव लागणं अवघड आहे याची जाणीव होताच कारमधनं कसा तरी उतरत तो पळायला लागला. पण पळायला किंवा लपायला जागाच नव्हती. अवघ्या 2 मिनिटात त्याच्या दिशेनं 29 राऊंड्स फायर करण्यात आला, ज्यापैकी 24 गोळ्या त्याला लागल्या. या हल्ल्यात मारेकऱ्यांनी N-94 रशियन असॉल्ट रायफलचा वापर केलेला असं नंतर पोलीस तपासात उघड झालं. गावकरी जेव्हा मदतीसाठी धावले म्हणजे त्याच्या वडिलांच्या आक्रोशानी नंतर हे सगळं अवघ्या 2-3 मिनिटात घडलं. त्यानंतर जेव्हा गावकरी मदतीसाठी आले तेव्हा तिथलं दृश्य हे काळजाचा सरकाप उडवणारं होतं. मारेकरी हे अर्थातच पळून गेलेले होते, पण सिद्धूच्या गाडीची गोळ्यांनी अक्षरशः चाळण करण्यात आली होती. आजूबाजूला काचांचा खच पडला होता. सिद्धू कारमधनं उतरला जरी असला तरी कारची दारं नंतर परत आतून लॉक असल्यानं ती तोडत जीपमधल्यांना, म्हणजे त्याचे जे 2 मित्र होते त्यांनाही बाहेर काढण्यात आलं. मुसेवालाच्या वडिलांनी त्याला आणि त्याच्या 2 मित्रांना मानसा ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधीच त्यानं प्राण सोडले होते. या सगळ्या दुर्दैवात एक सुदैव म्हणजे त्याचे 2 मित्र जखमी झाले, पण ते दोघेही वाचले आहेत, त्यांचे प्राण वाचलेत. मुसेवालाच्या खुनानंतर काहीच तासात, त्याचा खून झाल्यावर काहीच तासात कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार उर्फ सतविंदर सिंगनं त्याच्या फेसबुक पेजवर पंजाबीत एक मोठी पोस्ट टाकत सिद्धू मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी स्वीकारली आहे. यात तो म्हणतो आहे, कोट, मी सचिन बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुप सिद्धूच्या खुनाची जबाबदारी स्वीकारतो. विकी मिटुखेडा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येत सिद्धू मुसेवालाची इन्व्हॉल्वमेंट होती, पण त्याच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. आमचा भाऊ अंकित भाडू याच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. दिल्ली पोलिसांनी संशयित म्हणून त्याचा उल्लेख केला असला तरी आपल्या कनेक्शन्सचा वापर करत सिद्धू मुसेवाला त्यातूनही सही सलामत सुटला होता. त्यामुळे या सगळ्या हत्यांचा बदला म्हणून आम्ही त्याचा खून केला आहे असा दावा या फेसबुक पोस्टमध्ये गँगस्टर गोल्डी ब्रारनं केलेला आहे. तर इथे एक आणखी इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट म्हणजे हा गोल्डी ब्रार कॅनडात आहे, फ्युजिटिव्ह आहे तो, आणि तो कॅनडातनं आपली बिश्नोई गँग ऑपरेट करतो. या गँगचा आणखी एक म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. असं म्हणतात की या गँगमध्ये, पंजाबमध्ये बेस्ड असलेल्या या गँगमध्ये 700 जास्त क्रिमिनल्स आणि अनेक शार्प शूटर्स आहेत. या लॉरेन्स बिश्नोईनं काही वर्षांपूर्वी डायरेक्ट अभिनेता सलमान खानला मारण्याची म्हणण्या शपथ घेतली होती. यासंबंधीचं निनावी पत्रही त्यानं सलमानला आणि त्याच्या वडिलांना सलीम खान यांना पाठवलं होतं. यावरून दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली होती तिहार जेलमध्ये, पण ज्यात त्यानं त्याच्यावरच्या या आरोपाचा इन्कार केलेला आणि हे पत्र मी पाठवलं नाही असं तो म्हणलेला. तर अशी ही बिश्नोई गँग ही पंजाबमध्ये अगदी कुख्यात म्हणून प्रसिद्ध आहे. कुठलीही गँग कितीही खुंखार असली तरी तिला टशन देणारी कुठली तरी रायव्हल गँग ही असतेच. तर इथंही बिंबी हा गँग ही बिश्नोई गँगची कट्टर वैरी अशी रायव्हल गँग आहे. तर मुसेवाला किंवा त्याच्या मॅनेजरची किंवा दोघांचीही बिंबी हा गँगशी काहीतरी मिलीभगत आहे, कनेक्शन होतं असं म्हणतात. या दोन गँग्समध्ये उसळलेल्या गँग वॉरमधून गेल्या 6 वर्षात तब्बल 7 खून झालेत आणि आता या लिस्टमध्ये सिद्धू मुसेवालाचाही समावेश झाला आहे. पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या माहितीनुसार मुसेवाला हा गँगवॉरमध्ये ओढला गेला जेव्हा त्याच्या मॅनेजरनं शगनप्रीतनं बिंबिया गँगला अकाली दलचा यूथ लीडर विकी मिटुखेडाला मारण्यासाठी मदत केली. त्याच्यावर बिंबिया गँगला मदत केल्याचा आरोप आहे आपल्या मुसेवालाच्या मॅनेजरवर. सो ऑगस्ट 2021 मोहालीत विकीचा 10 गोळ्या घालून खून करण्यात आला होता. विकी मिटुखेडा हा बिश्नोई गँगचा सपोर्टर होता आणि त्यानं लॉरेन्स बिश्नोईला पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट युनियनची निवडणूक लढवण्यासाठी सपोर्ट केला होता. मिटुखेडाच्या खुनानंतर शगनप्रीत हा ऑस्ट्रेलियाला पळून गेला आहे आणि तो अजूनही तिथंच आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे बिश्नोई गँगच्या रडारवर मुसेवाला आला. सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहित आपल्या मुलाच्या खुनाच्या तपासात CBI किंवा NIA इन्वॉल्व्ह करण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांनी आपल्या मुलाचा कुठल्याही गँगमध्ये समावेश होता किंवा कुठल्याही गैरकृत्यात सहभाग होता या आरोपांचा साफ इन्कार केलेला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री मान यांनीही त्यांच्या मुलाला न्याय मिळेल अशी हमी दिली आहे. तसंच मुसेवालाच्या खुनानंतर त्यांनी उरलेल्या 423 VIPची सिक्युरिटी पूर्ववत केली आहे. म्हणजे आदल्या दिवशीच 24 तासांपूर्वीच त्यांनी VIP कव्हर माहिती जी सिक्युरिटी ती कमी केलेली किंवा काढून घेतलेली त्या सगळ्यांना त्यांना परत सिक्युरिटी द्यायला लागली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, सिद्धू मुसेवालाच्या मर्डरला तेच कारणीभूत आहेत असा आरोप त्यांच्यावर ठेवत ही मागणी विरोधकांनी केलेली असतानाच दुसरीकडं हायकोर्टानेही इतकी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन लीक कशी झाली अशी विचारणा करत सरकारला धारेवर धरलं आहे. भगवंत मान हे आपचे आहेत आणि आपचं सरकार आल्यापासून ते त्यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जी काही वचनं दिलेली, जे काही आश्वासनं दिलेली ते पूर्ण करण्याचे ते मागे लागलेत. 5 महिनेच झाले त्यांना सत्तेत येऊन. तर VIP कल्चर संपवीन हे आपचं कायमच हे असतं, म्हणजे ते दिल्लीत असो नाही तर पंजाबमध्ये असो. सो त्या आश्वासनाची पूर्तता करताना त्यांनी ही सिक्युरिटी काढून घेतलेली, पण हे करताना त्यांनी पब्लिसिटी स्टंटही केला. स्वतः मान यांनी ट्विट करत ही मला वाटतं की या संदर्भातली माहिती दिली जनतेला. दुसरीकडे असं म्हणतात की आपच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवरनं आणि सोशल मीडिया पेजेसवरनं ही सगळी जे कोण 424 VIP आहेत ज्यांची सिक्युरिटी काढून घेतली आहे ही सगळी लिस्ट ही व्हायरल झालेली. तर त्याच्यामुळे मुसेवाला हा सहज रडारवर आला आणि दुसऱ्या दिवशीचा खून झाला असं म्हटलं जात आहे. सो या केसमध्ये पोलिसांनी आत्तापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुसेवालाचा खून होण्यापूर्वी मारेकऱ्यांपैकी एकानं त्याचा फॅन असल्याचं नाटक करत त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. सेल्फी काढताना त्यानं त्याची सिक्युरिटी अरेंजमेंट नेमकी कशी आहे, त्याच्यासोबत बॉडीगार्ड आहेत की नाही आहेत, तो बुलेट प्रूफ कारमध्ये आहे की नाही, अशी सगळी महत्त्वाची माहिती त्याच्यावर हल्ला केलेल्या शार्प शूटर्सना पुरवली होती अशी माहिती आता समोर येते आहे. दुसरीकडे पोलिसांना मुसेवालावर फायरिंग केलेल्या 4 शार्प शूटर्सची ओळख पटली आहे असं आत्ताच्या अलीकडच्या बातम्यातून कळतं आहे. हाईट म्हणजे मुसेवालाच्या जीवाला गँगस्टर्सकडून धोका आहे असा अलर्ट इंटेलिजन्स ब्युरोनं म्हणजेच IB यापूर्वीच दिला होता. मुसेवालाच नाही तर अनेक पंजाबी गायकांना वेगवेगळ्या गँग्सकडून खंडणीच्या धमक्या येत आहेत. हे पंजाबमधलं आत्ता तर झालेलं कल्चर आहे की कुठलाही गायकच नाही तर कुठल्याही सेलिब्रिटीला तिथल्या गँग्सकडनं या खंडणीच्या रॅन्डम धमक्या येतात. अनेक जण त्याला या काय म्हणू दबावाला बळी पडतात. पण मुसेवालानं अलीकडे अशी कोणतीही तक्रार केली नसली तरी तो हाय रिस्कमध्ये आहे असा अलर्ट IB दिलेला. काही न्यूजनुसार म्हणजे या सगळ्या गँग्स आणि तिथलं जे काही एकूण वातावरण आहे त्याच्यामुळेच मुसेवाला हा स्वतः पॉलिटिक्समध्ये गेलेला होता, काँग्रेसनं जॉईन केलेली होती. पण दुसरीकडे पंजाब सरकारनं आणि पोलिसांनी IB या अलर्टकडे साफ दुर्लक्ष केलं आहे. पण त्याची किंमत पंजाब सरकारला आणि मुसेवालालाही मोजायला लागली. सिद्धू मुसेवालाच्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येनं गर्दी लोटली होती. रखरखत्या उन्हात त्याला चितेवर ठेवल्यावरही आपल्या मुलाला ऊन लागू नये म्हणून त्याची आई आपल्या ओढणीनं त्याचा चेहरा झाकत होती. दुसरीकडं त्याच्या वडिलांनी सिद्धू मुसेवालाच्या स्टाईलमध्ये आपल्या मांडीवर थाप मारत आणि हात उंचावत जी त्याची सिग्नेचर काय म्हणू आपण की पोज होती प्रत्येक शोमध्ये तो ती करायचा, सॉंगमध्ये ती करायचा, सो तसं करत उपस्थित सगळ्या जनसमुदायाला रडवेल्या चेहऱ्यांनी त्यांनी अभिवादन केलं. त्यांनी आपली पगडीही उतरवली. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या पोरानं जीव सोडला तरी आपण काहीही करू शकलो नाही आणि त्यामुळं आपण पुरते हरलो आहे अशीच त्यांची जणू भावना होती. आयुष्यभर ज्या गन कल्चरचं समर्थन सिद्धू मुसेवालानं केलं त्याच कल्चरनं त्याच गननं अवघ्या विशीत त्याचा दुर्दैवी अंत झाला. विशीत रक्त गरम असतं, सळसळत असतं, त्यात पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की आकाश ठेंगणं होतं. पण यशाची शिखरं सर करताना अनैतिक अवैध गोष्टींमध्ये चुकून जरी अडकलं तरी सर्वनाश अटळ आहे असा संदेशच सिद्धू मुसेवालानं जणू देशातल्या तमाम सेलिब्रिटींना दिला आहे. दुसरीकडं देशाच्या सगळ्याच राज्यांमध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे किती टोकाला गेलं आहे आणि कसं रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलं आहे याचंही हे केस म्हणजे एक जळजळीत उदाहरण आहे, वास्तव आहे. तर मित्रांनो, ही होती सिद्धू मुसेवालाची कथा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.